तूर अर्थात पिजन पी, एक कडधान्य. तूर ही वनस्पती फॅबेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव कजानस कजान आहे. मागील 3,500 वर्षांपासून ती भारतात लागवडीखाली आहे. ती मूळची दख्खनच्या पठाराच्या पूर्वेची बाजू ते ओरिसा या भागातील आहे. तूर हे महत्वाचे सिंबावंत पीक आहे. भारतात बहुतेक सर्व राज्यात तुरीचे पीक घेतले जाते. भारतीय उपखंड, पूर्व आफ्रिका आणि मध्य आफ्रिका या 3 प्रदेशात तुरीचे पीक सर्वाधिक होते. ह्या प्रदेशातील उष्ण तसेच समशीतोष्ण भागात तुरीची लागवड केली जाते. तिच्यामुळे नायट्रोजन स्थिरीकरण होत असल्यामुळे तेथील मृदा समृद्ध बनते. ती बहुवर्षावी असली तरी पीक वर्षावी म्हणून घेण्यात येते. तुरीचे झुडूप मध्यम उंचीचे असून 1 ते 3 मीटर पर्यंत उंच वाढते. तुरीच्या मुळांवर नायट्रोजन स्थिरीकरण करणाऱ्या जीवाणूंच्या गाठी असतात. खोड गोल हिरवे व सरळ असून त्याला फांद्या व उपफांद्या असतात. पाने संयुक्त पिसांसारखी त्रिदली एकाआड एक व लवदार असतात. फुले पिवळी 3 गुच्छात पानांच्या बगलेत येतात. सेंग 3 ते 5 सेंटीमीटर लांब, गोलसर चपटी व गाठदार असते. कोवळेपणी शेंगांच्या हिरव्या रंगावर पिंकट जाड व वाकड्या रेषा असतात. शेंगांमध्ये 3 ते 5 बिया असून त्या गोलसर पिवळसर लाल किंवा पांढऱ्या टणक व गुळगुळीत असतात. तुरीची डाळ शाकाहारी जेवणातील महत्वाचा भाग आहे. तिच्या दाण्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रथिने आणि मिथिओनिन, लायसिन, ट्रिप्टोफेन ही अमिनो आम्ले असतात. उकडलेल्या 1 कप तुरीपासून 200 कॅलरी उष्मांक, 40 ग्रॅम कर्बोदके, 11 ग्रॅम प्रथिने आणि 11 ग्रॅम तंतुमय पदार्थ मिळतात. तुरीच्या बियांचे पोटी सूज कमी होण्यासाठी लावतात. शेतातील जमिनीचा कस वाढावा म्हणून ज्वारी, बाजरी व ऊस या पिकांमध्ये तुरीची लागवड करतात. तिच्या वाळलेल्या काड्यांचा उपयोग घरे शाकारण्यासाठी, कुंपणासाठी, टोपल्या विणण्यासाठी व सरपण म्हणून करतात. बंदुकीच्या दारूकरता कोळसा तयार करण्यासाठी त्यांचा वापर केला जातो. तूर ही एकमेव अशी बीज वनस्पती आहे की तिचा जिनोम भारतात शोधून काढण्यात आलेला आहे. दिल्लीतील कृषी संशोधन परिषदेच्या वैज्ञानिकांना या कामाचे श्रेय दिले जाते. ही नोंद डॉक्टर राजा ढेपे यांनी लिहिली आहे.